अध्याय सत्रहवा श्लोक अकरावा। अफलाकांक्षिभिर्यत्नो विधिद्रष्टो य इज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय ससात्विकः। तरी एको प्रियोत्तमो वाचोनि वाढो नेदी कामो जैसा का मनोधर्मो पतिव्रतेसा। नाना सिंधु ते ठाको नि गंगा पुढ़ारा न करी चिरिगा का आत्मा देखो नि उगा वेदूठेला। तैसे जे आपुल्या स्वहिति वेचुनिया चित्त वृत्ति नुरवितीची अहंकृति फळा लागी। पातले या झाडाचे मूळ मागुते सरो नेणेची जळ जिराले का केवळ तयाचाची अंगी। तैसे मने देही यजन निश्चयाचा ठाई हारपोनी जे काही वांछितिना तिही फळ वांछा त्यागी स्वधर्मा वाचोनी विरागी कीजे जो यज्ञो सर्वांगी अलंकृतु। परियारिसा अपनपे डोळा जैसे घेपे का तळ हातींचे दीपे रत्न पाहिजे। नाना उदिते दिवा करे गमावा मार्गू दिठी भरे तैसा वेदू निर्धारे देखोनिया। तिये कुंडे मंडप वेदी आणि कही संभार समृद्धी ते मेळविणी जैसी विधी आपण पाकेली। सकळ अवयव उचिते लेणी पातली जैसी आंगाते तैसे पदार्थ जेथींचे तेथे विनियोगोनी। काय वानू बहुती बोली जैसी सर्व आभरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपा आली यजन मिशे। तैसा सांगो पांगू निपजे जो यागू नुठवून या लागू महत्वाचा। प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी किजे तुळशीचा परी फळा फुला छायेचा आश्रयो नाही। किंबहुना फलाशेविण ऐसे या निगुती निर्माण होय तो यागू जाण सात्विकुगा।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय। ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी। सज्जनाच्या संगतीनी साधूच्या संगतीनी तरणोपाय आहे। संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे। अशा प्रकारच्या साधूंच्या संगतीनी साधना केली पाहिजे हा विषय हरिपाठात जो आला तो आपण एकत्रित पाहतो आहोत। सणासुदीच्या दिवशी देखील आज गौरी जेवणार। काल गौरी आल्या आज जेवणार आणि उद्या गौरी जातील। अशा दिवशी देखील इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे आलात। त्यातल्या त्यात पुरुष वर्गाचं त्यांना जाऊन पाटावर जेवायला बसायचं असतं पण भगिनी वर्ग देखील अशा पद्धतीने येतो हा मला वाटतं की चमत्कारच आहे, आश्चर्य आहे. दसरा असो, दिवाळी असो, पाडवा असो, त्या दिवशी घरी किती कामं असतात आणि त्याही दिवशी आपल्या इथली उपस्थिती 55-65 असते. पुरुष 55 तर भगिनी 65, किंवा कधी कधी 55-45 अशी असते असं मी म्हणेन, किंवा कधी कधी 40-60 देखील जाते. संतांच्या संगतीचं जे महात्म्य आहे, संतांच्या संगतीमध्ये खरा परमार्थ होत असतो. संतांच्या संगतीखेरीज परमार्थ होत नाही. संतांच्या संगतीखेरीज जी परमार्थाची खटपट आहे ती तुम्हाला कुठं घेऊन जाईल काही सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की साधूंच्या संगतीनीच तरुणोपाय आहे. याचं कारण, जर दोन व्यक्ती एकत्र आल्या तर त्याच्यातली एक व्यक्ती तरी पुरती जाणती असली पाहिजे, तर दुसऱ्या व्यक्तीला त्याचा उपयोग व्हायचा. जर दोघं जण प्रवासाला निघालेले असले तर एकाला तरी पुरता मार्ग माहीत असला पाहिजे, तर अडचणी न येता प्रवास होणार. सर्वच ठिकाणी जाणत्या व्यक्तीचं महात्म्य आणि जाणत्या व्यक्तीबरोबर ते करणं हे फार महत्वाचं समजलं जातं. ज्ञानेश्वर महाराज देखील जाणतया सवा, जो जाणता आहे त्याच्याबरोबर, जो गीतेची सेवा करतो, गीता ऐकतो, त्याला गीता काय आहे ते समजतं असं म्हणतात. जाणता जर नसेल आणि आपल्या मनानी चाललेला परमार्थ किंवा नुसता मित्रमंडळींबरोबर एक आवडीचा ग्रुप आहे म्हणून त्यांच्याबरोबर चाललेला परमार्थ, याच्यात फार फरक राहतो. प्रत्येक वेळेला जाणता पुरुष सांगत असतो की काय बरोबर आहे, काय चुकलेलं आहे, काय करायला पाहिजे, काय करायला नकोय, हे होतंय ते बरोबर आहे का बरोबर नाहीये, हे सांगायला जाणता पुरुष हवाच असतो. माझ्याकडे गंमत म्हणून सांगतो की मध्यंतरी एक गृहस्थ आलेले होते, त्यांना दृष्टांत होतात असं ते मला म्हणाले. आणि जे दृष्टांत होतात ते म्हणजे व्यास, वाल्मिकी, दधीची, वसिष्ठ असे पुरुष त्यांना दिसतात. अशा पुरुषांचे त्यांना दृष्टांत होतात. त्यांनी मला आल्या आल्याच पहिला प्रश्न विचारला की ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, जे अलीकडचे सगळे संत आहेत ते श्रेष्ठ का व्यास, वाल्मिकी, वसिष्ठ हे श्रेष्ठ? मी म्हटलं मला प्रश्न विचारू नका, तुम्हाला काय सांगायचं ते आधी मला सांगा, तर तुम्ही काय तुम्हाला म्हणायचंय. तेव्हा ते म्हणाले की मला या मंडळींचा दृष्टांत होतो, ते मला दिसतात हिमालयात अमुक ठिकाणी आहेत, आपल्याला मार्गदर्शन करतात हे मला लक्षात येतं. आणि मग त्यांचा दृष्टांत जसा होतो तसा अन्य म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज आणि साईबाबांचे देखील दृष्टांत त्यांना होतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना काही सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत असं त्यांना, उदाहरणार्थ साईबाबा त्यांना झोपेत, स्वप्नामध्ये अथवा कधी कधी एका व्यक्तीला भेटल्याबरोबर कानात येऊन सांगतात, साईबाबांचा आवाज ऐकू येतो की हा मनुष्य चांगला आहे, त्याला सांग की एकदा शिर्डीला येऊन जा, अशा प्रकारे त्यांना कानात आवाज येतो. आणि मला मोठ्या भाषाही एकदम वेगळी होती. मी म्हणे अमुक अमुक व्यापाऱ्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं की म्हाताऱ्यांनी बोलवलंय. म्हातारा म्हणजे कोण? तर साईबाबा. भाषा ही अशी असते या मंडळींची बोलण्याची. मला दिसतो ना, मला ऐकू येतं ना, म्हणून मी सांगितलं असं सांगत होते. मी म्हणलं हे सगळं तुम्हाला कोणी शिकवलं? कोणाच्या मुळं तुम्हाला असे दृष्टांत व्हायला लागले? काही जरूर नाही म्हणाले. आपलं आपण शांत बसायचं, उन्मनीत जायचं. कसे जाता उन्मनीत? नाही ते फार वेगळं आहे म्हणाले. तसं सांगता येणार नाही ते तुम्हाला. नका सांगू. मग साईबाबा, अक्कलकोट स्वामी महाराज अथवा कोणी कोणी ऋषी एखाद्या व्यक्तीला निरोप द्यायला जातात, सांगतात आणि मी त्याला जाऊन निरोप देतो की तू असं असं कर म्हणजे तुझं कल्याण होईल, तसं कर म्हणजे कल्याण होईल. चांगलं आहे, बरं आहे. अजून काय होतं? अजून रंग दिसतो. एक माणूस जर दिसला तर त्या माणसाच्या भोवतीची आभा दिसते, त्याच्या भोवतीचे रंग दिसतात. म्हणजे काय होतं? तर विचार वगैरे चांगले नसतील तर काळपट रंग दिसतो, लालसर रंग दिसतो. अशा प्रकारे रंग सुधारत जातात म्हणाले. मी म्हणलं माझ्या भोवती कोणता रंग दिसतोय? तर म्हणाले सुवर्ण रंग दिसतोय. चांगलंय म्हणलं, मला याच्यातलं काही कळत नाहीये, तुम्हाला कळतंय ते चांगलंय. मग तुमच्या भोवती कोणता रंग आहे? ते म्हणाले निळसर आहे पण थोडा काळपट आहे. मग तुम्ही आलात काय? म्हणजे मला हे सगळं सांगण्याचं कारण काय तुमचं? तर म्हणाले की मला जसे आदेश येतात तसा मला गेले 6 महिने आदेश येतोय की जानेवारीमध्ये तू सगळं सोडून इंदूरला जा. पहिली गोष्ट, इंदूरला 1-2 ठिकाणं मला दाखवली गेलेली आहेत. तिथं जाऊन काही लोकांना द्यायचंय मला. काय द्यायचंय? नाही द्यायचंय, त्यांनी सांगितलंय ते त्यांना द्यायचंय. मग पंजाबमध्ये जायचंय, मग हरियाणामध्ये जायचंय. आणि 10 साली हिमालयात एक विशिष्ट ठिकाण दाखवलं जातं, त्या ठिकाणी मला जायचंय आणि तिथं देह टाकायचा आहे. मी म्हटलं काय सांगताय? हो निश्चित आहे म्हणाले. जानेवारीत मी पुण्यात नाही, सगळा धंदा वगैरे ते धंदा करतात एक, ते सगळं सोडून मी जाणार इंदूरला, जाणार इंदूरहून पतियाळाला जाणार, मग काय अमुक ठिकाणी जाणार, 1-2 ठिकाणं सांगितली, हिमालयात जाणार. आणि हिमालयात जाऊन मग अमुक अमुक माल दिवस वार देखील तो दाखवतो आणि ते ठिकाण दाखवतो, ते ठिकाण मला सापडणार म्हणला. तिथं मी माझा देह टाकणार. म्हणलं वय किती आहे आता तुमचं? तर आता वय त्यांचं 47 आहे. म्हणजे म्हणलं 2 वर्ष म्हणजे 49व्या वर्षी तुम्ही नसणार आमच्यात, तुम्ही तिथं जाऊन देह टाकणार. हो म्हणाले, हे निश्चित आहे सगळं. बर म्हटलं, बरं आहे. मग आता आपण एवढ्या वेळ आपण बोल काय होतो हे काही मला लक्षात आलं नाही. बरं आहे, आता जा तुम्ही, प्रसाद द्यायला लागलो. ते म्हणाले विचारायचे की हे सगळं बरोबर चाललंय ना? मी म्हटलं बरोबरच चाललंय ना. आता जोपर्यंत दुसऱ्याचे निरोप तुम्ही दुसऱ्यांना देत होता निरोप की म्हातारा बोलवतोय शिर्डीला जा, तेव्हा खरं वाटत होतं ना ते सगळं. मग आता हेही खरंच आहे ना? आता तुम्हाला शंका काय याच्यामध्ये? नाही म्हणाले एकदम आपण सगळं. म्हणलं आता तुम्हाला हे सगळं खरं आहे ना तुमचं? आता आमचा आणि तुमचा सहवास डिसेंबर पर्यंत, डिसेंबर नंतर म्हणलं जानेवारी तुम्ही नसणार इथं. नाही म्हणाले काय, जरा तुम्ही माहितगार आहात म्हणून तुम्हाला विचारायला आलो. पण तुम्ही विचारत होतात ना की ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, अमुक अमुक हे श्रेष्ठ का व्यास, वाल्मिकी वशिष्ठ श्रेष्ठ, दधीची श्रेष्ठ, उलट ते मला दर्शन देतात. मग आता त्यांनी सांगितलं तसं करा. अडचण काय? मी म्हणलं तुम्ही जे सांगताय त्याच्यातलं मला काडी मात्र कळत नाही, मला आवाज कळत नाही, रंग कळत नाही, अशा प्रकारचे आदेश कळत नाहीत. मला गीतेनी उपनिषदांनी सांगितलेला परमार्थ समजतो, मला संतांनी सांगितलेला परमार्थ समजतो, मला संतांचा सहवास आहे, मी संतांकडे गेलेलो होतो, तुम्हाला कोणी संत आतापर्यंत भेटला नाही, तुम्हाला जर मला विचारायचं असेल हे बरोबर माझं चाललेलं आहे का, तर तुम्ही नीट ठरवून या की माझं ऐकायचंय का ऐकायचं नाहीये, हे ठरवून यायला लागेल तुम्हाला, तेव्हा मी तुम्हाला सांगेन, नाही म्हणाले सांगा मला, म्हटलं सगळं चूक चाललेलं आहे. असं कोणीतरी तुम्हाला स्वप्नात आणि आदेश देतं, आता तुमच्यावर येऊन ठेपलं म्हटलं, जोपर्यंत दुसऱ्याला सांगत होता तोपर्यंत ठीक होतं की असं करा तसं करा, आता तुम्हाला तुमच्या कानात सांगितलं जाते की हे सगळं सोड आणि चल बाहेर, आणि तुम्ही घाबरलाय की आता आपण जायचं का जायचं नाहीये, हे आता तुम्हाला कळेन असं झालेलं आहे. आणि कुठेही मी वाचलेल्या परमार्थामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही, मला ज्ञानेश्वरीत आहे तेवढं समजतं, जेवढं गीतेत आहे तेवढं समजतं, उपनिषदामध्ये आहे तेवढं समजतं, आणि त्याच्यात असं काही सांगितलेलं नाहीये, तुलना नाहीये, व्यास श्रेष्ठ का ज्ञानेश्वर श्रेष्ठ अशी तुलना करायला सांगितली नाहीये, विचारायला सांगितली नाहीये, आणि ते रंग आणि आवाज याच्याबद्दलही काही नाहीये. परमार्थ म्हणजे 2 × 2 = 4, मग म्हणाले काय करायचं, मी म्हणलं तुम्हाला एकट्याला एवढ्या जगात जे समजतं असं वाटतं, दृष्टांत होतो तुम्हाला, आणि इतर कोणाला कळत नाहीये, जे सूर्यप्रकाशात टिकेल ते टिकेल, स्वच्छ जीवनामध्ये जे टिकेल ते टिकेल, बाकी सगळ्या गप्पा गोष्टी, माझा त्याच्यावर विश्वास नाही, आणि अशा गोष्टींनी भुलून जाणाऱ्यापैकी मी नाही. तुम्हाला जर करायचं असेल तर मी सांगतो तसं तुम्हाला करायला लागेल, नाहीतर जा तुम्ही, मला काय करायचंय, तुम्ही जाणार आहात इंदूरला, तुम्ही पंजाबला जाणार आहात, तुम्ही हिमालयात जाणार आहात, आणि तुम्ही देह ठेवणार आहात, पण तुम्हाला भीती वाटते ती अशा करता वाटते की हे चुकू नये असं वाटतंय. म्हणून उन्मनीच्या गोष्टी कोणी करत असेल साधूच्या संगतीशिवाय, जर दृष्टांताच्या गोष्टी कोणी करत असेल साधूच्या संगतीशिवाय, जर परमार्थाच्या गोष्टी कोणी करत असेल साधूच्या संगतीशिवाय, काही आगापिछा आहे की नाहीये, तुम्ही देखील इथं जन्माला आलात त्याला आगापिछा आहे, तुमच्या आधी कोणीतरी होऊन गेलेले आहेत, त्यांच्या आधी कोणीतरी होऊन गेलेले आहेत, अचानक आकाशातून पडला नाहीयात, तसा परमार्थ देखील आगापिछा असायला पाहिजे. तुमच्या मनाने निर्माण होणारा परमार्थ खरा नाही, त्याचा उपयोग देखील काही नाही. आणि सुरस कथा म्हणून कोणी एखाद वेळेला ऐकेल, कोणाला तरी ते विशेष वाटेल, त्याच्यावर विश्वास देखील ठेवेल, हे सगळं तुमच्या मनाचे खेळ आहेत याच्यात काही, आणि जर काही खरं असेल तर तुमच्या पुरतं खरं आहे. मी असं म्हणेन की हे तुमच्या पुरतं खरं आहे, त्याचा मला उपयोग काही नाही. मग म्हटलं, मग म्हणाले की मी काय करायला पाहिजे, मग तुम्हाला म्हटलं आता इतकी तुम्ही वाटचाल चाललेली आहात, मी सांगतो हे समजून घेणं देखील तुम्हाला अवघड आहे. तुम्हाला उलटं तोंड फिरवून आधी ज्या फाट्यावर तुम्ही कुठल्या कुठं गेलात मागं चालत यायला लागेल, आणि जिथून मी सांगतो तिथून तुम्हाला वाटचाल करायला लागेल. येत जाईन म्हणाले आता मग तुमच्याकडं, त्याच्यानंतर परत आले नाहीत. ज्ञानेश्वर महाराज काही उगीच सांगतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय, साधू असेल तर त्या साधूच्या संगतीने तरणोपाय आहे. आपण पाहिलेलं होतं की साधू कसा होतो, गृहितृ ग्रहण आणि ग्राह्य या शब्दांनी आपण साधुत्वापर्यंत एखादी व्यक्ती कशी पोहोचते हे पाहिलं मागच्या वेळेला. जो गृहितृ असतो, ग्रहिता, तो म्हणजे आपल्या अंतर्यामी असणारी शुद्ध जाणीव शक्ती. ग्रहण म्हणजे त्याला प्राप्त झालेली ज्ञान घेण्याची किंवा विषय सेवन करण्याची शक्ती असणारी अंतर इंद्रिय, जसं चित्त, मन इत्यादी, बुद्धी. आणि ग्राह्य म्हणजे विषय, या ठिकाणी परमात्मा, नामस्मरण. हळूहळू नाम हे नामधारकाशी एकरूपता पावतं. नामधारक आपण नामस्वरूप झालो असं समजतो, अशा भावामध्ये येतो. त्याचं मन चित्त देखील आत वळतं नाम घेताना. आणि शेवटी फक्त गृहितृ शिल्लक राहतो, शुद्ध जाणीव स्वरूप असा. आणि हा जो शुद्ध जाणीव स्वरूप आहे त्या ठिकाणी प्रकृतीचा पूर्ण निरास होतो, देहभावना नाहीशी होते, गुणसाम्य होतं, सत्वगुण होतो वाढतो. पण सत्वगुण अत्यंतिक स्थिर झाल्यानंतर गुणांचा अभिमान नाहीसा होऊन जातो, त्याला अध्यात्म प्रसाद प्राप्त होतो, अखंडित प्रसन्नता त्याच्याजवळ शिल्लक राहते. सर्व कर्म करत असताना त्या कर्मांमधला अहंकार नाहीसा होऊन जातो, मी कर्म करतो अशा प्रकारचा अहंकार जातो. सगळं जीवन देहच वरवरचा अथवा भास मात्र भ्रममूलक असा वाटत असल्यामुळं आणि आत असणारं शुद्ध चैतन्यच केवळ सत्य असा अनेक वेळेला प्रत्यय आल्यामुळं साधनेमध्ये व्यवहारकाळी देखील तशा प्रकारचा भाव स्थिर राहतो की अव्यक्त निराकार अशा प्रकारची वस्तूच सत्य आहे आणि जगत हा एक प्रकारे आभास आहे. जर देहच आभास असेल, देह मनबुद्धी, तर देह मनबुद्धीला वाटणारं जे जगत प्रतीत होणारं तर तेही आभास मात्र आहे, त्याच्याऐवजी एक परमात्मा सर्व ठिकाणी आहे अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. असं ज्याच्याबाबत होतं त्याला साधू असं म्हणतात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. या साधूंच्या संगतीमुळं, साधूंच्या सान्निध्यामुळं तरण उपाय म्हणजे जसं अगाध सरोवरामध्ये आपल्याजवळ तरणोपाय म्हणून होडी असावी, मग त्या सरोवराची काही भीती नाही, तरण्याचा उपाय आपल्याजवळ सापडलेला आहे, तसा तरण्याचा उपाय साधूची संगती हा राहतो. अशा साधूंनी आपल्या स्वतःला म्हणजे आपल्या शुद्ध मीला देखील बाहेरच्या व्यापक परमात्म तत्वामध्ये पूर्णपणाने समर्पित केलेलं असतं. थोडी देखील देह अहंता त्याच्या ठिकाणी शिल्लक नसते. व्यापकामध्ये, समष्टीमध्ये तो समर्पित झालेला असतो. कसं समजायचं तो समर्पित झाला? तो निश्चिंत असतो, निरार्थ असतो, संकुचितता त्याच्या जीवनातून नाहीशी झालेली असते. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी अशा प्रकारचा व्यापक भाव त्याचा झालेला असतो. साधूच्या संगतीनी अशा व्यापक भावाची जाणीव जो संगतीमध्ये जातो त्याला व्हायला सुरुवात होते की साधू कसे व्यापक आहेत, साधूंच्या ठिकाणी कशी देह अहंता नाही. आणि संस्कारक्षम आणि अनुकरण प्रिय असा मनुष्य असल्यामुळं जसं साधूंचा उपदेश ग्रहण करतो, साधू सांगतात तशी साधना करतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असतो, तसं व्यापक होण्याच्या बाबत देखील साधूंच्या जीवनावरून त्याला अंदाज यायला सुरुवात होते. अंदाज त्याला जमेल नंतर. पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण कसे संकुचित असतो आणि कसं व्यापक व्हायला पाहिजे हे त्याला समजायला पाहिजे. हे जर समजत असेल तर साधूच्या संगतीचा तो उपयोग करून घेतोय असं म्हणता येतं. पण ही शक्यता साधूंच्या संगतीमध्ये राहते. म्हणून साधूंच्या संगतीमध्ये तरणोपाय असतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. साधूंना कर्माचा अहंकार नसतो. हे कर्म मी करीन की आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे कर्म आहे आणि हे कर्म मी करीन आणि सिद्धीला नेईन अशा प्रकारचा जो संकल्प असतो त्या संकल्पांनी त्याचं मन विटाळत नाही. कारण मी याचा अर्थ या ठिकाणी देहभाव देहबुद्धी असा आहे. देहाच्या अंगाने तो मी या शब्दाला जणू कर्म करताना विसरलेला असतो. फळाची हवे तैसा कर्म करी, मग तो कर्मच करत नाही का? तो कर्म करतो. फळाच्या अपेक्षेनी हाव असल्याप्रमाणे जसं जगत सगळं कर्म करतं तशाच प्रकारे तो कर्मात घडलेला दिसतो. फळाची हवे तैसा कर्म करी आघवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षीजो. मग आपण काहीही केलं नाही अशा भावानी तो त्या कर्माची उपेक्षा करतो. त्याचं कर्म करणं हे वरवरचं असतं. तोही कर्मे करी सकळे परी कर्म तरी कर्मबंधा नाकळे असं ज्ञानेश्वर. जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र, तो सर्व कर्म करतो पण कर्माचा बंध त्याला जाकळू शकत नाही, त्यांनी तो बांधला जाऊ शकत नाही. याचं कारण कर्माचा बंध कर्म केल्यामुळे होत नाही, तर मी केलं या भावनेने कर्माचा बंध होतो. देहावर इंद्रियांवर बुद्धीवर मनावर अभिमान असल्यामुळे कर्माचा बंध होतो. अभिमान रहित कर्मामुळं तो कर्मबंध घेतच नाही, तो झुगारून देतो. म्हणून तो साधू. साधूच्या संगतीमध्ये अशा प्रकारे कर्म करण्याचा बोध समजण्याची शक्यता असते, त्याचा अंदाज तरी निदान येतो. हे जमणं खूप जरी कठीण असलं तरी देखील हळूहळू साधकही तशा बेतानी कर्म करायला शिकतो. एका बाजूनी साधना आणि एका बाजूनी कर्म असा विषय आहे. साधनेची कास कधीच सोडत नाही, कारण संतांच्या संगतीमध्ये मुख्यतः आत्मविचार, साधना, भक्तीचा विचार, भगवत भावाचा विचार हाच प्रधान असतो. आणि त्याच्या बरोबरीने कर्माचा विचार, त्याच्या बरोबरीने व्यापकामध्ये ते कसे समर्पित आहेत या संबंधीचा विचार, हे समजायला सुरुवात होते. साधू एक प्रकारे असं समजतो की परमात्म्याकडून सगळं जीवन नियंत्रित झालेलं आहे. तो जसा चालवेल तसा मी चालतो. खेळ विसी तैसा खेळे न साचार, तूची सूत्रधार बाहुले मी. बोलविसी तैसे बोले न वचन, मज अभिमान कासयाचा. काया वाचा मन तुझ्याची आधीन, याचं कारण हे आहे. तुझ्या पायी लीन स्वामी म्हणे. म्हणजे स्थितीही सांगितली आणि युक्तीही सांगितली. कशामुळे हे घडलं तेही स्वरूपानंदांनी सांगितलं. काया परमात्म्याच्या अधीन होणं म्हणजे देहभाव विसरणं. मन परमात्म्याच्या अधीन होणं म्हणजे मनपणाला मुकणं, परमात्मा शिल्लक राहणं. मन मना भव म्हणजे मन मीच कर. वाचा त्याच्या अधीन करणं म्हणजे वाचेच्या अंतर्गत असणारी जी शक्ती वाचेला प्रेरित करते त्या ठिकाणीच भगवंत असणं, म्हणून ती अधीन आहे. अशा प्रकारे आपल्या स्वतःला साधूनी परमात्म्याच्या हवाली केलेलं असतं. देहभाव घालवलेला असतो. परमात्माच आपलं सगळं जीवन चालवतो आहे असं तो समजत असतो. महाराज म्हणत असत ना गोंदवलेकर महाराज, आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे। खरं म्हणजे प्रत्येकाचीच तशी स्थिती आहे, समजलं म्हणून ते म्हणाले, नाहीतर मग आपण आपलं आपण मिळून खातो असं आपल्याला वाटतं। जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, आपल्या सगळ्यांचंच तसं आहे, पण हे समजलं महाराजांना म्हणून महाराज म्हणाले। ती वस्तुस्थिती त्यांनी जाणली आणि आम्ही जाणत नाही म्हणून आम्ही तसं म्हणत नाही। म्हणून साधूला हे समजतं आणि साधूच्या संगतीमध्ये हे समजण्याची शक्यता असते। ही शक्यता हाच तरणोपाय आहे। खरं म्हणजे सर्व काही परमात्म्याने नियंत्रित केलेलं आहे किंवा परमात्म्याच्या सत्तेवर चालतं आहे ही वस्तुस्थितीच आहे। एक अज्ञात शक्ती एक सर्वोच्च शक्ती, बलिष्ठ अशी शक्ती, तिच्यावर जर सर्व सोडून दिलं तर ती सर्व काही करते। सगळ्या संतांचा तर अनुभव आहेच आहे, पण कधी कधी आश्चर्यकारक रीतीने कोणाकोणाला अशा प्रकारचा अनुभव देखील येतो। मादाम क्युरी एक गणित, एकदा असं झालं की मादाम क्युरीला एक गणित सुटत नव्हतं आणि दिवसभर त्या गणिताशी झगडत असताना ते गणित सुटलं नाही, रात्री देखील जवळपास उशिरापर्यंत त्या गणिताकरता प्रयत्न करून गणित न सुटल्यामुळं आपल्या उशाशीच वही आणि पेन्सिल ठेवून मादाम क्युरी झोपल्या आणि सकाळी म्हणजे आता अशा भावांनी सुटल्या की जाऊ दे आता सुटेल तेव्हा सुटेल, कसं सुटायचं ते सुटेल। आणि सकाळी जेव्हा उठल्या आणि त्यांना त्या गणिताची आठवण झाली आणि उशाशी वही होती तर त्यांच्या असं लक्षात आलं की सोडवलेलं गणित वहीवर आहे, कोणीतरी गणित सोडवलेलं आहे। त्यांना आश्चर्य वाटलं की गणित सुटलेलं आहे, कसं हे सुटलं, घरात कोण होतं, तर घरात मोलकरीण होती। जे मादाम क्युरीला सुटत नव्हतं ते मोलकरणीला सुटण्याची शक्यता नव्हती, आणि मोलकरणीला कशाला नावं ठेवा, आपल्यालाही सुटलं नसतं, पण तिथं मोलकरीण होती म्हणून मोलकरणीचं आपण म्हणतोय एवढंच। तिला आश्चर्य वाटलं, तिने चौकशी केली की रात्री कोणी आलं का म्हणून मोलकरणीला विचारलं तर कोणीही घरात आलेलं नव्हतं। नंतर तिने पाहिलं तर अक्षर देखील स्वतः मादाम क्युरीचंच होतं, जे अक्षर होतं ते मादाम क्युरीचंच होतं आणि गणित तर सोडवलेलं होतं आणि तिला तर माहीत नव्हतं। मादाम क्युरीला असं लक्षात आलं की झोपेत ती उठली आणि तिने गणित सोडवलं आणि परत झोपली। पण आपण सोडवलं असं म्हटलं तर आपण तर सोडवलेलं नाही, पण आपल्या हस्ताक्षरात सोडवलं गेलेलं आहे हेही तिला समजलं, तेव्हा तिने असा निष्कर्ष काढला की एका अज्ञात शक्तीने हे काम केलं, असा मादाम क्युरींनी निष्कर्ष काढला। आणि असं म्हणतात की कितीतरी गहन असे प्रश्न मादाम क्युरींनी असे अज्ञातावर सोपून झोपेत सोडवलेले आहेत, अज्ञाताकडून काम होतं असं त्यांना वाटलं, त्यांना पुढे नोबेल पारितोषिक मिळालं। जेव्हा व्यक्ती ही अव्यक्ती होते, व्यक्तित्वाचा अभिमान नाहीसा होऊन जातो, तेव्हा फार मोठं काम घडतं। आर्किमिडीजचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे। एका सम्राटाला एक मोठा नजराणा मिळाला, सोन्याची वस्तू होती, मोठा दागिना सोन्याचा होता, किमती दागिना होता, आणि सम्राटाला अशी शंका होती की हे सम्राटाला जरी अर्पण केलेलं असलं, मला जरी अर्पण केलेलं असलं, तरी देखील याच्यामध्ये कदाचित हीण आहे, केवळ मला खुश करण्यासाठी म्हणून नजराणा दिलेला आहे, पण शुद्ध सोन्याचा हा नसावा, याच्यात काहीतरी हीण कस मिसळलेला आहे. मोठ्या व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने केला जातो त्याच्या पुढे पुढे करून, तर सम्राटांना तर याचा फार मोठा अनुभव असतो, सतत देणग्या येत असतात, तर त्यांना असं वाटलं की याच्यात पण हा दागिना तर इतका सुंदर आहे की हा न मोडता याच्यामध्ये, कारण मोडला तर परत असा घडवणं कठीण, म्हणून हा न मोडता याच्यामध्ये हिणकस आहे का हे समजलं पाहिजे असं. म्हणून त्यांनी आर्किमिडीजला जो विद्वान होता त्यांच्या राज्यामध्ये शहरामध्ये, त्याला बोलवून असं सांगितलं की हा जो दागिना आहे याच्यामध्ये काही हिण मिसळलेला आहे असं वाटतं, हिण तर नाहीये ना हे तू शोधून काढ, दागिना मात्र मोडायचा नाहीये. आर्किमिडीज खूप विचारात पडला, इतका विचारात पडला की कितीतरी पद्धतीने हे कसं सोडवता येईल, दागिना न मोडता त्याच्यात अन्य गोष्टी मिसळल्यात का काय हे कसं समजणार, याच चिंतेमध्ये त्याचा सगळा दिवस गेला, रात्र गेली. दुसऱ्या दिवशी त्याच चिंतेमध्ये तो असताना, स्नान करत असताना, तो जेव्हा टबात बसला आणि त्याच्या वजना इतकं पाणी जेव्हा बाहेर पडलं, तेव्हा त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला की उत्तर मिळणार या मार्गाने, आणि तो तसाच बाहेर पडला. अंगावर कपडे नव्हते, रस्त्यानी सम्राटापर्यंत येऊन पोहोचला आणि त्याला म्हणायला लागला की मिळालं उत्तर, मी आता हे शोधून काढीन. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की हा तसाच आलेला आहे, याच्या अंगावर कपडे देखील नाहीत. जेव्हा उत्तर सापडलं तेव्हा आर्किमिडीज आर्किमिडीज नव्हता, तो त्या प्रश्नांनी इतका, तो प्रश्न सोडवण्याकरता म्हणून एकरूप झालेला होता, आणि जेव्हा त्याला उत्तर समजलं असं वाटलं तेव्हा काहीतरी अज्ञातांनी त्याला सांगितल्यासारखं त्याला वाटलं. एरवी बुद्धी त्यांनी लावलेली होती तर त्या बुद्धीनी काम होत नव्हतं, असं अचानक काहीतरी घडतं, असा अनुभव अमन धपक्यानी बोध झालेला नसताना देखील, पण ही वस्तुस्थिती मोठ्या मोठ्या मंडळींना कळलेली आहे. विवेकानंद जेव्हा पवहारी बाबांकडे गेले केरळमध्ये, एका डोंगरात गुहेत ते राहत होते, आणि रामकृष्णांच्या देहत्यागानंतर जी 5-1 वर्ष अत्यंत कष्टाची गेली, एका बाजूला रामकृष्णांच्या सहवासाच्या आठवणी, आपण जीवनामध्ये जे ठरवलेलं आहे ते महात्म्यांच्या आधारावर ठरवलेलं आहे, रामकृष्णांच्या आधारावर ठरवलं की संन्यस्त जीवन जगायचं, आणि रामकृष्णच गेले. आता नोकरी उद्योग धंदा घर प्रपंच या गोष्टी करायच्या नाहीत. रामकृष्णांकडे जे काही शिकलेले होते, जो काही बोध झालेला होता, जी साधना मिळालेली होती, ती साधना तर करत होते, पण अशा खटपटीमध्ये परत एखादा प्राप्त पुरुष भेटावा रामकृष्णांसारखाच, किती आनंद होईल. त्यांना फार आनंद झाला, खूप प्रभावित झाले. ते असं म्हणाले की आम्ही काही व्याख्यानं देऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत, तशी इच्छा धरून काही काम करतो आहोत, पण तुमच्यासारखे जर आले समाजामध्ये आणि जर सांगायला लागले तर केवढा मोठा प्रभाव पडेल. आणि त्यांनी पाहिलेलं होतं की रामकृष्ण बसून जो जो येईल त्याच्याशी बोलत होते, सांगत होते, म्हणून तसंच काम पवहरी भावांनी देखील करावं असं त्यांना वाटत होत. तेव्हा पवहरी बाबा असं म्हणाले की आम्ही इथं बसलेले आहोत म्हणून तर तुझ्यासारखी मंडळी काम करतात. तुझ्यासारखी मंडळी काम करतात ते आमच्या अधिष्ठानावर काम करतात. तू काय तू काम करतोस असं वाटतं काय असं म्हणाले. अशा प्रकारे साधूंना व्यापकाशी समरस झाल्यामुळं कर्म करत असताना करत नाही असा भाव आणि सगळं जगत ज्या व्यापक सत्तेच्या अधिष्ठानावर चाललेलं आहे त्या व्यापक सत्तेशी एकरूपता साधून केवळ उगेच बसल्यामुळं कर्म न करता बसल्यामुळं देखील सगळी कर्म तत्वत माझ्या सत्तेवर चाललेली आहेत असा व्यापक बोध देखील प्राप्त होतो. हा बोध साधूंच्या संगतीमध्ये मिळण्याची शक्यता असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की साधूचे संगती तरुणोपाय. साधू जी समोर परिस्थिती असते त्या परिस्थितीचा स्वीकार करतो तो साधू. परिस्थिती बदलणं आणि जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे बोधाच्या दृष्टीने पाहणं याच्यात फार फरक आहे. सामान्यतः प्रत्येक व्यक्ती आपली परिस्थिती बदलण्यासाठी धडपड करत असते किंवा बदलावी असं तिला वाटत असतं. आपली पत्नी आहे तिचा स्वभाव आपल्याला आवडत नाहीये. तिच्या स्वभावाशी धडपड शेवटपर्यंत करत राहतो. आपली मुलं आहेत त्या मुलांचं आणि आपलं काही प्रमाणात काही विषयात जमत नाहीये. तो सगळं आपल्या मनाप्रमाणे वळवून घेण्याचा बदलून घेण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करत राहतो. तर साधू जसं आहे तसं स्वीकारण्याचा अभ्यास करतो. स्वरूपानंदांचं तर ते वचनच आहे की संत अवतीभोवतीची परिस्थिती बदलत नसून त्या परिस्थितीकडे कशा बोधानी पाहायचं कशा दृष्टीनी पाहायचं ती दृष्टी शिकवतात. ते आपली दृष्टी बदलतात परिस्थिती बदलण्याच्या खटपटीला लागत नाहीत. याचंही कारण असं की जे आपल्या देहावर विश्वास ठेवत नाहीत आपल्या प्रकृतीकडे देखील जे साक्षीत्वानी पाहतात त्यांनी दुसऱ्याच्या प्रकृतीबद्दल वारेमाप टीका करावी त्याचा त्रास होतो म्हणावं अशा प्रकारच्या खटपटीत ते पडत नाहीत. जसा आहे तसा. आपण विश्व जसं आहे तसं स्वीकारलेलं आहे मनुष्य मात्र सोडून. चिमणी पाखरं जशी आहेत तशी आपल्याला मान्य आहेत पण अवतीभोवतीचे लोक मात्र आपल्या मताप्रमाणे वागले पाहिजेत असं आपल्याला वाटतं. सगळ्या दुःखाची कारणं सगळ्या अडचणींची कारणं सगळ्या तक्रारींची कारणं आपल्या स्वतःच्या कुचंबणेची कारणं ही आहेत आणि साधूंनी त्यांच्यापुरती ही परिस्थिती बदललेली असते. साधू परिस्थितीचा स्वीकार करणारे असतात आणि तो स्वीकार देखील आनंदाने केलेला असतो. साधूंच्या संगतीमध्ये या गोष्टीचं भान समजायला सुरुवात होते. साधूंच्या संगतीमध्ये जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळायला सुरुवात होते आणि तो हळूहळू स्वीकारला जातो. त्यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी तरुणोपाय असं म्हटलेलं आहे. आपण माझी अशी कल्पना आहे की साधू आणि साधूंच्या संगतीने तरुणोपाय याच्यावर बरीच प्रवचनं होतील पण याच्यापासून जर आपल्याला काही शिकायचं असेल तर साधूंच्या संगतीमध्ये नक्की स्वतःमध्ये काय फरक पडायला पाहिजे? साधनेने आपण कोणत्या बोधापर्यंत पोचलं पाहिजे? त्या बोधापर्यंत पोचत असताना ज्या भूमिका आपल्या राहतात, जसं साधू व्यापकात समर्पित झालेले आहेत तसे आपण इंद्रियांना समर्पित होतो, मनाला समर्पित होतो. आपल्याला एक दृष्टिकोन समजणं हे याच्यातून शिकायचं आहे. साधू कोणत्या बेतानी कोणत्या झोकांनी कर्म करतात हे आपल्याला समजलं. आपण आपली कर्म कशी करतो आणि ती कशी बदलायला हवीत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांचं जे म्हणणं आहे, साधूंचे संगती तरणोपाय, हे आपल्याला खरंच तरणोपाय होऊन जाईल. कारण साधूंची संगती देखील कशी करायची आहे, कोणत्या भावानी करायची आहे हे समजणं फार महत्वाचं राहतं. मध्यंतरी मी एका कोणाकडे एका घरी गेलो होतो, तिथं त्यांनी अजून 8-10 लोकांना बोलवलं होतं. त्यांच्याशी ओळखी वगैरे झाल्यानंतर मग अजून एक उशिरा एक दोघ तिघ आले, जे तो मनुष्य त्याच्याबरोबर त्याच्या दोन बहिणी आणि एका बहिणीची दोन छोटी मुलं असे आलेले होते. आणि मग सगळं झाल्यावर सगळ्यांना म्हणाला की थोडं जरा हिला माझ्या बहिणीला बोलायचंय त्यांच्याशी, तर बोल तुला काय सांग तुला काय सांगायचं ते सांग असं तो करायला लागला. म्हटलं आता ही काय सांगतीये काय बोलतीये. आणि मग थोडे लोकांना त्यांनी असं सांगून बाजूला सारलं, सगळे लोक थोडेसे दूर गेले आणि मग त्याचं चालू झालं. तो म्हणाला की जरा हिच्या अडचणी आहेत जरा तुम्ही सोडवा. म्हटलं काय अडचण आहे तुझी? तर नाही म्हणे 12वी झालीये, आता 5-6 वर्ष झाली लग्नाचं पाहतोय, लग्नाचं काही जमत नाहीये. मला कळेना आता हिच्याशी काय बोलायचं. मी म्हणलं अगं होईल तुझं लग्न काय, योग आला की लग्न होतं. मग ती म्हणायला लागली की माझी अशी रास आहे, माझं तसं आहे. मी तिला म्हणलं खरं सांगू का, तुझ्या अपेक्षेने आलीयस त्याच्याकरता मी अगदी कुचकामी आहे, मला याच्यातलं काही कळत नाही. म्हणलं मला जे कळतं त्याच्यातलं मला विचार, तुझं लग्न कधी होईल, होईल तुझं लग्न, माझ्या भावाचंही होत नाहीये. म्हणाली भावाचंही होईल. काय होईल आणि न होईल, पण होईल, भावाचंही होईल तुझंही होईल, पण कधी होईल हे मला काही सांगता येत नाही. साधारण असं दिसतं की होतात लग्न त्यामुळे तुझंही होईल, पण मला हे काही कळत नाही. असू देत मग तो म्हणाला की असू दे, आशीर्वाद तर द्या तुमचा, जाऊ देत. अशा प्रकारे म्हणजे साधूंची संगत कशा करता करायची, त्यांना काय विचारायचं काय विचारायचं नाही. कारण असतही ना की जगात कोणीतरी आपण ज्याला साधू म्हणतो तो शेवटी तुमचा हात पाहतो, म्हणतो बघू जरा तुझा हात बीत काय, तुझी पत्रिका आहे काय, तुझं काय आहे, असा साधारण अनुभव असल्यामुळं साधू म्हणजे असं सगळं करणारे अशाच प्रकारचा एक भाव असतो. आणि मग या साधूंच्या संगती अशा साधूंच्या संगतीने काही तरुणोपाय वगैरे नाही. म्हणून साधू कोण आणि साधूंकडे काय नक्की शिकायचं हे तरी कळणं आवश्यक आहे, ते आपण समजून घेऊ. म्हणून बरीच प्रवचनं होतील असं मी म्हटलो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः.
हरी 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 ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी जी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।